किश्तवार में एक बड़ा भूस्खलन है।
Es gibt einen großen Erdrutsch in Kishtwar.
कई लोग चिंतित हैं।
Viele Menschen sind besorgt.
भूस्खलन परिवारों को नुकसान पहुंचा सकता है।
Das Erdrutsch kann Familien verletzen.
सरकार निकासी के लिए निर्णय लेती है।
Die Regierung entscheidet, das Gebiet zu evakuieren.
वे परिवारों से जल्दी जाने के लिए कहते हैं।
Sie sagen den Familien, dass sie schnell gehen sollen.
परिवार अपनी चीजें पैक करते हैं।
Die Familien packen ihre Sachen.
वे नर्वस और डरे हुए महसूस करते हैं।
Sie fühlen sich nervös und ängstlich.
कई परिवार एक सुरक्षित स्थान पर जाते हैं।
Viele Familien gehen an einen sicheren Ort.
बारिश एक पल के लिए रुकती है।
Der Regen hält für einen Moment an.
लोगों को लगता है कि खतरा खत्म हो गया है।
Die Menschen denken, die Gefahr sei vorbei.
लेकिन बारिश फिर से शुरू होती है।
Aber der Regen fängt wieder an.
लोग अभी भी सुरक्षित नहीं हैं।
Die Menschen sind noch nicht sicher.
परिवारों को एक नया स्थान खोजना होगा।
Die Familien müssen einen neuen Ort finden.
वे बेहतर दिनों की आशा करते हैं।
Sie hoffen auf bessere Tage.
बहुत से प्रकार की परिवहन हैं।
Es gibt viele Arten von Transport.
लोग तेज यात्रा के लिए कारों का उपयोग करते हैं।
Menschen nutzen Autos für schnelle Reisen.
बाइकें व्यायाम के लिए अच्छी हैं।
Fahrräder sind gut für die Gesundheit.
बसें शहरों में कई लोगों को ले जाती हैं।
Busse transportieren viele Menschen in Städten.
ट्रेन तेज और उपयोग में आसान हैं।
Züge sind schnell und einfach zu benutzen.
मोटरसाइकिल युवा लोगों के लिए मजेदार हैं।
Motorräder machen Spaß für junge Leute.
चलना एक अच्छा तरीका है स्वस्थ रहने का।
Gehen ist eine gute Möglichkeit, gesund zu bleiben.
विमान हमें लंबी दूरी तय करने में मदद करते हैं।
Flugzeuge helfen uns, lange Strecken zu reisen.
प्रत्येक परिवहन के अपने लाभ हैं।
Jeder Transport hat seine eigenen Vorteile.
हमें अपने दैनिक जीवन के लिए अच्छी परिवहन की जरूरत है।
Wir brauchen gute Transportmittel für unser tägliches Leben.
परिवहन हर किसी के लिए महत्वपूर्ण है।
Transport ist wichtig für alle.
आपकी आवश्यकताओं के लिए सही परिवहन चुनें।
Wähle das richtige Transportmittel für deine Bedürfnisse.
परिवहन हमें स्थानांतरित करने की स्वतंत्रता देता है।
Transport gibt uns die Freiheit zu bewegen.
आपातकालीन स्थितियों में शांत रहना बहुत महत्वपूर्ण है।
In Notfällen ist es sehr wichtig, ruhig zu bleiben.
आपको हमेशा आपातकालीन योजना होनी चाहिए।
Du solltest immer einen Notfallplan haben.
इस योजना में सहायता के लिए संपर्क नंबर शामिल होना चाहिए।
Dieser Plan sollte Kontaktnummern zur Hilfe enthalten.
तुम्हें अपनी आपातकालीन योजना का नियमित अभ्यास करना चाहिए।
Du musst deinen Notfallplan regelmäßig üben.
आग की स्थिति में आपको जल्दी निकालना चाहिए।
Im Falle eines Feuers sollten Sie sich schnell evakuieren.
ये भी जानना महत्वपूर्ण है कि सबसे निकटतम निकास क्या है।
Es ist auch wichtig, den nächsten Ausgang zu kennen.
एक प्राकृतिक आपदा के दौरान अधिकारियों की सुनो।
Während einer Naturkatastrophe hören Sie auf die Behörden.
वे मूल्यवान जानकारी और सहायता प्रदान कर सकते हैं।
Sie können wertvolle Informationen und Hilfe bereitstellen.
खतरनाक क्षेत्रों से बचें और अलार्म सुनें।
Vermeide gefährliche Bereiche und höre auf Alarme.
अगर आप एक अलार्म सुनते हैं तो इसे गंभीरता से लें।
Wenn du einen Alarm hörst, nimm ihn ernst.
हमेशा अधिकारियों द्वारा दिए गए निर्देशों का पालन करें।
Befolgen Sie immer die Anweisungen, die von den Beamten gegeben werden.
क्या फ्लैशलाइट और पानी पास रखना एक अच्छा विचार है?
Eine Taschenlampe und Wasser in der Nähe zu haben, ist eine gute Idee.
जाने कहाँ जाना है आपात स्थिति में?
Wissen, wo man im Notfall hingehen soll.
ये सुझाव आपको सुरक्षित रखने में मदद कर सकते हैं।
Diese Tipps können dir helfen, sicher zu bleiben.
वातावरण इलेक्ट्रिक था जब एस बड़ी मिलान ने अतालता का सामना किया एक महत्वपूर्ण मैच में।
Die Atmosphäre war elektrisierend, als AC Milan gegen Atalanta in einem entscheidenden Spiel antrat.
फैंस ने स्टेडियम भर दिया, उत्सुकता से किकऑफ का इंतजार करते हुए।
Fans füllten das Stadion, während sie sehnsüchtig dem Anstoß entgegensehen.
दोनों टीमें मजबूत शुरू हुई, आक्रामक खेलने की अदला बदली करते हुए।
Beide Teams starteten stark und tauschten aggressive Spielzüge aus.
Milan का फॉरवर्ड लियाओ ने अपनी टीम के लिए कई मौके बनाए।
Milans Stürmer Leao hat mehrere Chancen für sein Team geschaffen.
Atalanta ne tez counter hamle ke sath jawab diya apni kaushal dikhate hue.
Atalanta antwortete mit einem schnellen Konterangriff und zeigte ihr Können.
Pehla half bina goal ke samapt hua, lekin tanav spasht tha.
Die erste Halbzeit endete torlos, aber die Spannung war spürbar.
जैसे ही दूसरा हाफ शुरू हुआ, दोनों टीमों ने अपने प्रयासों को तेज किया.
Als die zweite Hälfte begann, intensivierten beide Teams ihre Bemühungen.
खिलाड़ियों ने मैदान के हर इंच के लिए लड़ा, अद्भुत कौशल दिखाते हुए.
Spieler kämpften um jeden Zentimeter des Spielfelds und zeigten bemerkenswerte Fähigkeiten.
75. Minute में मिलान ने एक शानदार गोल किया, भीड़ को पागलपन में भेजते हुए.
In der 75. Minute erzielte Mailand ein brillantes Tor und versetzte die Menge in Ekstase.
Atalanta, bina koi hichkichahat, ek samanata ke liye tezi se piche dhakel di.
Atalanta, unerschrocken, drängte heftig zurück für einen Ausgleich.
Halanki, Milan ki raksha mazboot khadi rahi, har prayas ko vifal karte hue.
Die Verteidigung von Mailand stand stark, vereitelte jeden Versuch.
Antim siti baji, aur match 1-0 ke score se samapt hua.
Der Schlusspfiff ertönte, und das Spiel endete mit einem Ergebnis von 1-0.
Milan ne unki kathinai se arjit vijay ka jashn manaya, jabki Atalanta unche sir ke saath nikal gayi.
Mailand feierte ihren hart erkämpften Sieg, während Atalanta mit erhobenem Haupt ging.
Real Madrid ne pichle shanivar Athletic Club ke khilaf ek mahatvapurn jeet hasil ki.
Real Madrid sicherte sich einen entscheidenden Sieg gegen Athletic Club letzten Samstag.
Ye jeet team ki shandar form ko antim charan mein le jane par zor deti hai.
Dieser Sieg unterstreicht die hervorragende Form der Mannschaft auf dem Weg in die letzte Phase der Saison.
Unka samarik drishtikon dono akramak aur anushasit tha, jo coach Ancelotti ki ranniti ko darshata hai.
Ihr taktischer Ansatz war sowohl aggressiv als auch diszipliniert und spiegelte die Strategie von Coach Ancelotti wider.
प्रदर्शन ने उनकी अनुकूलता और चुनौतियों को पार करने की क्षमता को प्रदर्शित किया.
Die Aufführung präsentierte ihre Fähigkeit, sich anzupassen und Herausforderungen zu überwinden.
इसके अतिरिक्त, ये सफलता उनकी आत्मविश्वास को बढ़ाती है जब वे लीग खिताब के लिए आकांक्षा करते हैं.
Darüber hinaus stärkt dieser Triumph ihr Selbstvertrauen, während sie nach dem Meistertitel streben.
जैसे जैसे मौसम बढ़ता है, उनकी दृढ़ता टफ प्रतिद्वंद्वियों के खिलाफ परखी जाएगी.
Im Laufe der Saison wird ihre Widerstandsfähigkeit gegen härtere Gegner auf die Probe gestellt.
उनकी प्रभुत्व की खोज में हर मैच महत्वपूर्ण वजन रखेगा.
In ihrem Streben nach Überlegenheit wird jedes Spiel erhebliches Gewicht tragen.
अंततः, ये रोमांचक जीत अभियान के शेष भाग के लिए स्वर निर्धारित कर सकती हैं.
Letztendlich könnte dieser spannende Sieg den Ton für den Rest der Kampagne angeben.
फैंस और विश्लेषक समान रूप से इस महत्वपूर्ण मोड़ पर ये देखने के लिए उत्सुक हैं कि टीम कैसे नेविगेट करती है.
Fans und Analysten sind gleichermaßen gespannt darauf, wie das Team diesen kritischen Punkt navigiert.
निष्कर्ष में, रियल मैड्रिड की एथलेटिक क्लब के खिलाफ जीत उनके महत्वाकांक्षा और क्षमता का प्रमाण है.
Zusammenfassend ist der Sieg von Real Madrid gegen Athletic Club ein Beweis für ihren Ehrgeiz und ihre Fähigkeit.
नैतिक दर्शन के क्षेत्र में कोई अक्सर जटिल दुविधाओं का सामना करता है जो हमारे नैतिक ढांचों को चुनौती देती हैं.
Im Bereich der moralischen Philosophie begegnet man oft komplizierten Dilemmata, die unsere ethischen Rahmenbedingungen herausfordern.
गाड़ी के क्लासिक ट्रॉली समस्या पर विचार करें, जहां एक को पांच अन्य को बचाने के लिए एक जीवन का बलिदान देना पड़ता है.
Betrachten Sie das klassische Trolley-Problem, bei dem man eine Wahl treffen muss, um ein Leben zu opfern, um fünf andere zu retten.
ये परिदृश्य नैतिकता और मानव अस्तित्व की प्रकृति में गहन पूछताछ को प्रेरित करता है.
Dieses Szenario regt tiefgehende Einsichten in die Natur der Moral und menschlichen Existenz an.
दार्शनिक जैसे कांट और मिल ने उपयोगितावाद और दायित्व संबंधी नैतिकताओं पर भिन्न दृष्टिकोण प्रस्तुत किए हैं.
Philosophen wie Kant und Mill haben verschiedene Ansichten über den Utilitarismus und die deontologische Ethik vorgeschlagen.
कांट का श्रेणीबद्ध सम्मति यह सुझाव देती है कि व्यक्ति को उन सिद्धांतों के अनुसार कार्य करना चाहिए जो सार्वभौमिक रूप से लागू किए जा सकते हैं.
Kants kategorischer Imperativ schlägt vor, dass Individuen gemäß Prinzipien handeln müssen, die universell anwendbar sind.
गंभीर कंट्रास्ट में, उपयोगितावाद ये तर्क करता है कि एक क्रिया की नैतिकता इसके परिणामों पर निर्भर करती है.
Im krassen Gegensatz postuliert der Utilitarismus, dass die Moralität einer Handlung von ihren Konsequenzen abhängt.
ये विरोधी दृष्टिकोण नैतिक निर्णय निर्माण में अंतर्निहित जटिलता को उजागर करते हैं.
Diese gegensätzlichen Perspektiven offenbaren die Komplexität, die in moralischen Entscheidungen getroffen werden.
अंत में ये दुविधाएं हमें हमारे मूल्यों और हमारे चुनावों का दूसरों पर प्रभाव डालने के लिए सोचने के लिए मजबूर करती हैं।
Letztendlich fordern uns diese Dilemmata dazu auf, über unsere Werte und die Auswirkungen unserer Entscheidungen auf andere nachzudenken.
निष्कर्ष में, नैतिक दर्शन एक दर्पण के रूप में कार्य करता है जो हमारे नैतिक अंतर्दृष्टियों और सामाजिक मानदंडों को रिफ्लेक्ट करने वाला है।
Abschließend dient die Moralphilosophie als ein Spiegel, der unsere ethischen Intuitionen und gesellschaftlichen Normen widerspiegelt.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.